एज्रा अध्याय 10. एज्रा प्रार्थना करत असताना आणि पापांची कबुली देत असताना देवाच्या मंदिरापुढे पडून रडत व आक्रोश करत होता. त्यावेळी इस्रायली बायका, पुरुष, मुले यांचा मोठा समुदाय त्याच्या भोवती जमला होता. ते लोक मोठ्याने रडत होते. त्यावेळी एलाम वंशातल्या अहिएलाचा मुलगा शखन्या एज्राला म्हणाला, आपण देवाविरुद्ध अपराध केला आहे आणि दुसऱ्या देशातील परक्या स्त्रियांबरोबर राहत आहोत, तरी आता याविषयी इस्रायला अजून आशा आहे. तर आता प्रभूच्या मसलतीप्रमाणे आणि आमच्या देवाच्या आज्ञेवरून थरथर कापतात त्यांच्या मताप्रमाणे त्या सर्व स्त्रिया आणि त्यांची संतती यांना देशाबाहेर घालून देण्याची आपल्या देवाशी करार करावा. हे नियमशास्त्राप्रमाणे करावे. आता उठ, ही तुझी जबाबदारी आहे. आम्ही तुझ्याबरोबर आहोत. धैर्य धर आणि हे कर. तेव्हा एज्रा उठला. प्रमुख याजक, लेवी आणि सर्व इस्रायली लोक यांच्याकडून त्यांनी त्या वचनाप्रमाणे वागावे अशी शपथ घेतली. त्यांनी वचन दिले. मग एज्रा देवाच्या मंदिराच्या समोरच्या भागातून उठून एल्याशिबाचा मुलगा यहोहानान याच्या खोलीत गेला. यहोहानानने एज्रा समोर अन्न पाण्याला स्पर्शही केला नाही, कारण तो बंदिवासातून आलेल्या अविश्वासणाऱ्यासाठी शोक करीत होता. मग त्याने यहुदा आणि यरुश्लेमेच्या प्रत्येक ठिकाणी बोलावणे पाठवले. बंदिवासातून आलेल्या समस्त यहुदी लोकास त्याने यरुश्लेमेमध्ये जमायला सांगितले आणि जो कोणी अधिकाऱ्यांच्या आणि वडिलांच्या मसलतीप्रमाणे 3 दिवसाच्या आत यरुश्लेमेला येणार नाही त्याची सर्व मालमत्ता जप्त होईल. आणि पकडून नेलेल्या अशा मोठ्या मंडळीतून त्या लोकास हद्दपार करावे. त्यानुसार यहुदा आणि बन्यामीन यांच्या घराण्यातील सर्व पुरुष मंडळी 3 दिवसाच्या आत यरुश्लेमात जमली. तो 9व्या महिन्याचा 20वा दिवस होता. हे सर्व लोक देवाच्या घराच्या चौकातील प्रचंड पावसामुळे आणि देवाच्या वचनामुळे थरथर कापत उभे होते. एज्रा याजक त्यांच्या समोर उभा राहून म्हणाला, तुम्ही देवाचे वचन पाळले नाही. परक्या स्त्रियांशी तुम्ही विवाह केलेत. या कृत्यामुळे इस्रायलाच्या अपराधात तुम्ही भर टाकली आहे. तर आता तुम्ही परमेश्वर आपल्या पूर्वजांचा देव याच्याजवळ पाप कबूल करून त्यास इच्छेप्रमाणे ते करा. देशातल्या लोकांपासून आणि परक्या स्त्रिया यांच्यापासून वेगळे व्हा. यावर त्या जमावाने मोठ्या आवाजात उत्तर दिले की, तू जसे सांगितले तसे आम्ही करू, पण आम्ही पुष्कळजण आहोत. शिवाय हा पावसाळा आहे, त्यामुळे आम्हास बाहेर थांबण्याची शक्ती नाही. हे काम 1-2 दिवसाचे नाही, कारण या प्रकरणात आम्ही मोठ्या प्रमाणात मर्यादेचे उल्लंघन केले आहे. या समुदायाच्या वतीने आमच्यातूनच काहींना अधिकारी नेमावे. प्रत्येक नगरात ज्यांनी परक्या बायकांशी लग्ने केली आहेत त्यांनी यरुश्लेमेला नेमलेल्या वेळी यावे. त्या नगरातील न्यायाधीश आणि वडील मंडळी यांनीही त्यांच्याबरोबर यावे. असे झाले की मग देवाचा आमच्यावरचा क्रोध जाईल. असायलाचा मुलगा योनाथान आणि तिकवाचा मुलगा यहज्जा या गोष्टी विरुद्ध उभे राहिले आणि तसेच मशुल्लाम व शब्बथई लेव्यांनी त्यांना पाठिंबा दिला. बंदिवासातून आलेल्या लोकांनी हे केले. एज्राने प्रत्येक घराण्यातून एकेका प्रमुख व्यक्तीची नेमणूक केली. त्या प्रत्येकाच्या नावाने निवडली गेली. हे नियुक्त केलेले सर्वजण 10व्या महिन्याच्या 1 दिवशी प्रत्येक प्रकरणाचा बारकाईने विचार करायला बसले आणि पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी मिश्र विवाहांची चौकशी समाप्त झाली. याजकांच्या ज्या वंशजांनी परकीय स्त्रियांशी विवाह केले त्यांची नावे पुढील प्रमाणे: योसादाकाचा मुलगा येशुआ याच्या वंशातील आणि त्याच्या भाऊबंदांच्या वंशातील मासेया, अलियजर, यारीब, गदल्या या सर्वांनी आपापल्या बायकांना पाठवून द्यायचे कबूल केले आणि दोषाबद्दल कळपातला एडका अर्पण केला. इमेरच्या वंशातले हनानी व जबद्या, हरीमच्या वंशातले मासेया, एलिया, शमाया, यहियल व उज्जिया, पशुहरच्या वंशातले एल्योवेने, मासेया, इश्माएल, नथनेल, योजाबाद, एलासा. लेव्यांपैकी योजाबाद, शिमी, कलाया उर्फ कलिता, पथय्या, यहुदा आणि अलीएझर. गायकांपैकी एल्याशिव, द्वारपालांमधले शल्लूम, तेलेमी, उरी. इस्रायलामधले परोशाच्या वंशातले रम्या व इज्जिया, मल्किया, मियानिन, एलाजार, मल्किया, बनाया. एलावाच्या वंशातले मतन्या, जखर्या, यहियेल, अब्दी, यरेमोत व एलिया. जत्तूच्या वंशातले एल्योवेने, एल्याशिब, मतन्या, यरेमोत, जाबाद, अजीजा. बेबईच्या वंशातील यहोहानान, हनन्या, जब्बई, अथलई. बानीच्या वंशातील मशुल्लाम, मल्लूक, अदाया, याशूब, शाल आणि रामोत. पथह मवाबच्या वंशातील अदना, कलाल, बनाया, मासेया, मतन्या, बसालेल, बिन्नुई, मनश्शे. आणि हरीमच्या वंशातील अलियजर, अशिया, मल्किया, शमाया, शिमोन, बन्यामिन, मल्लूक, शमर्या. हशुमच्या वंशातील मत्तन्नई, मत्तथा, जाबाद, अलिफलेट, यरेमई, मनश्शे, शिमी. बानीच्या वंशातले मादई, अमराम, उयेल, बनाया, बेदया, कलुही, वन्या, मरेमोत, एल्याशिब, मतन्या, मतन्नई व यासू. बानी व बिन्नई, शिमी, शलेम्या, नाथान, अदाया, मखनदबई, शाशई, शारई, अजर एल, शेलेम्या, शमर्या, शल्लूम, अमर्या, योसेफ. नबोच्या वंशातील इएल, मतिथ्या, जाबाद, जबीना, इद्दो, योएल, बनाया. वरील सर्वांनी परराष्ट्रीय बायकांशी लग्ने केली होती, त्यापैकी काहींना आपल्या बायकांकडून संतती झाली होती.